उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. श्रोत्यांनो, आपण बरे आहात, आनंदात आहात ह्याच आशेने मी आपणा सर्वांचे आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. परमेश्वराची स्तुती असो, त्याची प्रशंसा असो, कारण त्याने ही वेळ आम्हाला लाभू दिलेली आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की त्याचे वचन आम्ही ऐकावे, अभ्यासावे, वाचावे आणि त्याद्वारे अनेक गोष्टी ज्या आमच्या आध्यात्मिक जीवनाकरिता लाभाच्या आहेत त्या आम्ही शिकून घ्याव्यात. परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया की तो अशा प्रकारे आम्हाला प्रसंग देत आहे. ह्या दिवसांमध्ये श्रोत्यांनो, आम्ही पवित्र शास्त्राचे अध्ययन कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे आणि त्याची काय पद्धत आहे हे जाणून घेत आहोत. म्हणून अवश्य भाग घ्या आणि शिका की परमेश्वराच्या पवित्र वचनाचे अध्ययन आम्ही कशाप्रकारे करावे. अध्ययनाकडे वळण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपणाकरिता सादर करीत आहे एक मधुर गीत. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, आज आम्ही नम्र अंतकरणाने तुझ्या समक्ष येत आहोत. तुला देण्याकरिता, तुला अर्पण करण्याकरिता आमच्याजवळ काहीच नाही. होय प्रभू, आमचं म्हणण्यासारखं आमच्याजवळ काहीच नाही. जे काही आहे ते सर्व तू दिलेलं आहेस, परंतु भग्न आणि अनुतप्त हृदयाने आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. तू आमच्यावर कृपादृष्टी कर, आम्हाला स्पर्श कर. पवित्र बापा, तू आमची स्थिती जाणतोस. आत्मिक, शारीरिक आणि मानसिक रूपाने आम्ही कोणत्या स्थितीत आहोत हे तुला ठाऊक आहे. तुझ्याजवळ हीच प्रार्थना आहे की आज प्रत्येकासोबत तू हो. ज्या काही समस्या आहेत, दुःख आहेत, रोग आहेत, आजार आहेत, ते सर्व तू दूर कर प्रभू. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू अद्भुत रीतीने कार्य कर. सर्व कुटुंबांवर आशीर्वाद पाठव. जे बिछाण्याला खेळलेले आहेत त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. जे दुःखी आणि निराश आहेत प्रभू, त्यांना स्पर्श करून त्यांचे दुःख आणि त्यांची निराशा तू दूर कर. आजची ही वेळ आम्हातील प्रत्येकाकरिता आशीर्वादाची अशी होऊ दे. सर्व काही तुझ्या पवित्र हातात आम्ही समर्पित करीत आहोत. आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही पवित्र शास्त्राचे अध्ययन कशाप्रकारे करावे ह्याविषयी शिकत आहोत. ओघाने एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते की देवाचा आत्मा, पवित्र आत्मा, शांती व सुव्यवस्थेचा देव आहे. त्याला आम्ही मानवी नियमांनी बांधू शकत नसलो तरी तो गोंधळ व अराजकता निर्माण करणारा देव नाही. म्हणून कोणी सुद्धा असे म्हणू नये की हे नियम पाळणे म्हणजे पवित्र आत्म्याला नाकारणे, त्याचे सहाय्य न घेणे आहे. आम्हाला देवाच्या आत्म्याचे सहाय्य घ्यायलाच हवे आणि त्याच वेळेस गोंधळ निर्माण करणाऱ्या अव्यवस्थेपासून स्वतःला वाचवायला हवे. आता अर्थप्रकाशनाचा पुढचा नियम हा आहे की जेव्हा आम्ही एखादे वचन त्याच्या मागच्या व पुढच्या संदर्भासह वाचतो तेव्हा ते अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी त्या संदर्भात पवित्र शास्त्रातील इतर वचने काय सांगतात हे आम्ही पाहायला हवे. पुन्हा आपण मत्तै कृष्णवर्तमान 16 आणि 24 वचनाच्याद्वारे एक उदाहरण घेऊया. हे वचन ख्रिस्ताचा स्वीकार करून स्वतःला नाकारून त्याला अनुसरण्याविषयी आहे. प्रभू येशूची हीच वचने मार्क या शुभवर्तमानकाराने त्याच्या 8 अध्यायात नोंदली आहेत आणि लूक या शुभवर्तमानकाराने त्याच्या 9 अध्यायात नोंदली आहेत. आपण मत्तयातील त्या उताऱ्याचा अभ्यास करताना असे संदर्भ पाहिले तर आम्हाला अधिक सुस्पष्ट अर्थ लक्षात आणता येईल. अशा प्रकारच्या अभ्यासासाठी संदर्भ दिलेली पवित्र शास्त्राची भाषांतरे अधिक उपयोगी ठरतात. पंडिता रमाबाईचे थेट मूळ हिब्रू व ग्रीकमधून केलेले पवित्र शास्त्राचे भाषांतर अशा अभ्यासासाठी उपयुक्त आहे. दुर्दैवाने श्रोत्यांनो, मराठीमध्ये अभ्यासासाठी तयार केलेली पवित्र शास्त्राची भाषांतरे नाहीत, परंतु जी आहेत त्यामध्ये मला स्वतःला पंडिता रमाबाईचे भाषांतर अधिक सोयीचे वाटते. ज्या पवित्र शास्त्राच्या आवृत्तीमधून आम्ही अभ्यास करतो ती मूळ ग्रीक व हिब्रू आवृत्तीशी अगदी मिळती जुळती असायला हवी. जर कोणी ग्रीक व हिब्रू भाषा जाणत असेल तर फारच चांगले, कारण त्यामधील भाषेचे सौंदर्य, शाब्दिक कोट्या व अलंकार हेही आम्हाला मूळ अर्थासह वाचायला मिळतील व ते आमच्या शास्त्रवाचनाच्या आनंदात भर घालतील. पंडिता रमाबाईंनी ग्रीक व हिब्रू भाषांचा अभ्यास करून 18 वर्षांच्या कालावधीत पवित्र शास्त्राच्या मूळ आवृत्तीचे भाषांतर मराठीत केले. ही आम्हा मराठी भाषिकांसाठी फार फायद्याची गोष्ट तर आहेच, परंतु अभिमानाचीही गोष्ट आहे. ख्रिस्ताविषयी वाचन करायचे तर ते ख्रिस्ताच्या सोबतीने त्याच्या मार्गदर्शनाखाली केले तर ते केवढे फायद्याचे होईल, परंतु त्यासाठी आमचा ख्रिस्ताशी वैयक्तिक परिचय असायला हवा. त्याचे प्रायश्चित आणि त्याचे उद्धार कार्य जे जाणतात ते त्याला वैयक्तिकरित्या ओळखतात. पवित्र शास्त्र असे पुस्तक नाही की ज्याचा अर्थ कोणीही कशाही प्रकारे लावावा. त्याच्या अर्थ प्रकाशनासाठी काही नियम आहेत, काही साधने आहेत, आणि त्यांचा उपयोग व पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आम्हाला पवित्र शास्त्राच्या अर्थ प्रकाशनासाठी आवश्यक आहे. केवळ त्याविषयीचे नियम व त्यासाठी असलेली साधने वापरून आम्ही पवित्र शास्त्रातील उताराचा अर्थ लावू शकतो, परंतु त्यामुळे आमचा शास्त्राभ्यास सचेतन व मानवी जीवनाबद्दल वास्तव होणार नाही. त्याचे आमच्या जीवनासाठी लागूकरण हवे असेल तर या अभ्यासाला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची जोड हवी. आणि जर कोणी म्हणेल की मी शास्त्राभ्यासासाठी केवळ पवित्र आत्म्याचे साहाय्य घेतो, मला त्या नियमांची व साधनांची गरज नाही, तर अशा व्यक्तीसमोर चुकीचे सिद्धांत अनुसरण्याचा मोठा धोका असतो. पवित्र आत्मा मार्गदर्शन करीत नाही असे नाही, पण अनेकदा स्वतःच्या बुद्धीने समजलेला अर्थ आम्ही पवित्र आत्म्याच्या नावाने पवित्र शास्त्रातल्या उतार्यावर लादण्याची शक्यता असते, आणि असे जेव्हा होते तेव्हा तो स्वतःच्या बुद्धीने मिळालेला अर्थ देवाने दिलेला अर्थ आहे असा गैरसमज होऊन अयोग्य दिशेने वाटचाल करण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आणि अर्थ प्रकाशनाचे नियम व साधने यांचा वापर या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधायला हवा, आणि मला वाटतं तो सुवर्ण मध्य आम्ही आमच्या विश्वासाच्या जीवनात पुढे जाऊ, शास्त्राभ्यास नियमितपणे करू, तसा आम्हाला साध्य करता येईल. मागच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण पाहिले की आम्ही पवित्र शास्त्राची जी आवृत्ती अभ्यासासाठी वापरतो ती त्याच्या मूळ हिब्रू व ग्रीक आवृत्तीशी मिळती जुळती असायला हवी. जर एखाद्याला मूळ भाषा येत असतील तर फारच चांगले. मराठीमध्ये पंडिता रमाबाईंची पवित्र शास्त्राची आवृत्ती मूळ आवृत्तीशी अगदी मिळती जुळती आहे. इंग्रजीमध्ये न्यू अमेरिकन स्टँडर्ड वर्जन हे पवित्र शास्त्राच्या मूळ आवृत्तीशी अगदी मिळते जुळते आहे. आधुनिक भाषांतराचा आपण वापर करावा असे मी आपणाला सुचवणार नाही, कारण सैद्धांतिक मतभेदामुळे प्रत्येक समूह जो भाषांतर करण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्राचे भाषांतर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जर उदारमतवादी पवित्र शास्त्राचे भाषांतर करीत असतील तर तुम्हाला त्या भाषांतरात उदारमतवादाची झलक पाहायला मिळेल, किंवा जर सनातनी मताचे लोक पवित्र शास्त्राचे भाषांतर करीत असतील तर त्यांचे मत त्या भाषांतरात काही ठिकाणी प्रतिबिंबित झालेले आपणाला आढळेल. तथापि सुरुवातीची इंग्रजी भाषांतरे झाली ती करणारे लोक पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे असा विश्वास ठेवणारे लोक होते, म्हणून त्यांनी त्यानुसारच भाषांतर केले, आणि जेथे त्यांना भाषांतर करता आले नाही तेथे त्यांनी ते शब्द पूर्वीचेच ठेवले. आधुनिक भाषांतरातला धोका हा आहे की ते फार उद्धटपणे किंवा अधिकारी वृत्तीने केलेले असते. भाषांतरकाराचे काम हे आहे की त्याने एका भाषेतले शब्द दुसऱ्या भाषेतल्या अगदी सारख्या शब्दांमध्ये बदलायचे असतात. आजचे आधुनिक भाषांतरकार पवित्र शास्त्राचे भाषांतर आधुनिक भाषेत करण्याचा प्रयत्न करतात, आणि तसे करताना ते मूळ आवृत्तीतला अर्थ गमावतात. मला अधिकृत किंग जेम्स वर्जन आवडते, त्याचे मराठी भाषांतर अजूनही वापरात आहे. श्रोतांनो, या सर्व बाबी आम्हाला पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना लक्षात घेणे गरजेचे आहे. आणखी एक महत्वाचा नियम आम्ही शास्त्राभ्यासाचा अभ्यास करताना लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे ज्या उतार्याचा अभ्यास आम्ही करीत आहोत त्याचा साहित्य प्रकार आम्ही लक्षात घ्यायला हवा. पवित्र शास्त्रामध्ये अनेक साहित्य प्रकार वापरण्यात आलेले आहेत. त्यामध्ये काव्य, वर्णने, इतिहास, भविष्यवाद, शोकगीत, दाखले या विविध प्रकारांचा समावेश आहे. आम्ही अभ्यासत असलेला उतारा कोणत्या साहित्य प्रकारातील आहे किंवा त्या उताऱ्याची भाषा कशी आहे हे लक्षात घेणेही फायद्याचे ठरते. शक्यतो पवित्र शास्त्राचा शब्दशः अर्थ लक्षात घेणे उपयोगाचे आहे. ख्रिस्तवासी डॉ डेव्हिड कूपर यांनी हे चांगल्या प्रकारे मांडले आहे. उताऱ्याचा निकटचा संदर्भ त्याच्याशी संबंधित असलेल्या उताऱ्यांच्या प्रकाशात अभ्यासला तर त्याची सत्ये आणि आधारभूत व मूलभूत सत्ये हे जर काही वेगळे सुचवीत असले तर गोष्ट वेगळी. परंतु जेव्हा पवित्र शास्त्रातील सर्वसाधारण अर्थ जर सर्वसाधारण बुद्धीचा असेल तर दुसरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून शब्द त्याच्या प्राथमिक साधारण व नेहमीच्या शब्दशः अर्थासह लक्षात घ्या. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर जर पवित्र शास्त्रातला एखादा उतारा प्रतिकात्मक आहे असे सांगण्यात आले असेल तरच त्याच्या प्रतीकांचा अर्थ शोधा, अन्यथा त्याचा शब्दशः अर्थ लावा. पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना आम्ही काही मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवायला हव्यात. स्तोत्रकर्ता 119 स्तोत्राच्या 18 वचनात प्रार्थना करून म्हणतो, 119 स्तोत्र 18 वचन, मी तुझ्या नियमशास्त्रातील आश्चर्य पहावीत म्हणून तू माझे डोळे उघड. आपण परमेश्वराच्या वचनातील आश्चर्य आम्हाला दिसावीत म्हणून ही प्रार्थना तर करायलाच हवी आणि त्यासोबत काही सूचनाही पाळायला हव्यात. तसे केल्याने आम्हाला आत्मिक जीवनात अनेक आशीर्वाद प्राप्त होतील आणि आमचे जीवनही शांतीने भरेल. आपल्याला माहितच आहे श्रोत्यांनो की औषधाच्या छोट्याशा बाटलीवरही ते कसे वापरावे याचे मार्गदर्शन दिलेले असते. किंवा एखादी वस्तू, टीव्ही, मिक्सरसारखी वस्तू जर आपण विकत घेतलीत तर त्यावरही आपल्याला ती वस्तू कशी वापरायची याच्या सूचना सापडतात. जर या जगातल्या गोष्टींविषयी ह्या सूचना महत्वाच्या आहेत तर पवित्र शास्त्राचे वाचन कसे करावे ह्याच्या सूचना कितीतरी महत्वाच्या आहेत. पवित्र शास्त्राच्या अभ्यासासाठी काही अगदी साध्या सोप्या 7 पायऱ्या मी आता आपणाला सांगणार आहे. या पायऱ्या प्राथमिक आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. पहिली पायरी आहे प्रार्थना करून सुरुवात करा. दुसरी पायरी पवित्र शास्त्र वाचा. तिसरी पायरी त्याचे अध्ययन करा. चौथी पायरी त्यावर मनन करा. पाचवी पायरी पवित्र शास्त्रावर इतरांनी काय लिहिले ते वाचा. सहावी पायरी पवित्र शास्त्राचे आज्ञा पालन करा. आणि सातवी पायरी आहे की ते इतरांपर्यंत पोहोचवा. अर्थातच यामध्ये आणखी काही पायऱ्यांची आपल्याला भर घालता येईल, परंतु मला वाटतं की या 7 पायऱ्या प्राथमिक व मूलभूत पायऱ्या आहेत. कोणी अतिशय संक्षिप्त व तर्कशुद्ध शब्दांमध्ये असे म्हटले आहे की पवित्र शास्त्र तुमच्या मनाने जाणा, तुमच्या हृदयात साठवा, तुमच्या जीवनातून दिसू द्या आणि जगामध्ये पेरा. आपण या गोष्टी पाहणार आहोत. त्या या विधानातून काही प्रमाणात व्यक्त झालेल्या आहेत. श्रोत्यानो पवित्र शास्त्राच्या अभ्यासाची पहिली पायरी ही आहे की आम्ही त्याची सुरुवात प्रार्थनेने करायला हवी. आपण या आधी पाहिले की पवित्र शास्त्र हे देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या माणसांनी लिहिलेले पुस्तक आहे. ते इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे आणि त्यासाठी केवळ पवित्र आत्माच आमचे आत्मिक नेत्र प्रकाशित करू शकतो. तर्कशास्त्राचे पुस्तक तुम्ही घ्या, ते आपल्यासारख्या माणसानेच लिहिलेले असल्यामुळे ते आम्हाला समजू शकते. हीच गोष्ट अंकगणिताच्या संदर्भात खरी आहे, परंतु पवित्र शास्त्र तसे नाही. जोपर्यंत पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक होत नाही तोपर्यंत पवित्र शास्त्र आम्हाला समजू शकणार नाही आणि आम्हाला शिकविण्याची त्याची इच्छा आहे. सत्य हे आहे की प्रभू येशूने म्हटले योहान कृष्णवर्तमान 16:13, तो तुम्हाला सर्व सत्यात नेईल. जेव्हा आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा आम्ही स्तोत्रकर्त्यासारखी प्रार्थना करायला हवी. त्याने 119 स्तोत्र आणि 18 वचनामध्ये ती नमूद केलेली आहे की मी तुझ्या नियमशास्त्रातली आश्चर्य पहावे म्हणून तू माझे डोळे उघड. अर्थात या प्रार्थनेमध्ये मोशेने दिलेले नियमशास्त्र आपल्याला समजावे अशी स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केली आहे. परंतु आपण तीच प्रार्थना पवित्र शास्त्रातल्या सर्व पुस्तकांसाठी करू शकतो आणि म्हणू शकतो, प्रभू तुझ्या वचनातली आश्चर्य पाहण्यासाठी तू माझे डोळे उघड. पवित्र शास्त्रातल्या काही प्रार्थना या संदर्भात फार महत्वाच्या आहेत आणि त्यातून आम्हाला एक महत्वाची बाब लक्षात येते, ती ही की या प्रार्थना कोणाच्या भौतिक सुखासाठी किंवा शारीरिक स्वास्थ्यासाठी नाहीत, तर त्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहेत. विशेष करून नवीन करारातील पौलाच्या प्रार्थना आमच्यासाठी सुंदर उदाहरण आहेत. जेव्हा पौलाने इफिस येथील मंडळीसाठी प्रार्थना केली तेव्हा त्याने त्यांना भौतिक समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना केली नाही. त्याची प्रार्थना इफिसकरासपत्र याच्या पहिल्या अध्यायातील 15-16 वचनांमध्ये नोंदलेली आहे. इफिसकरासपत्र पहिला अध्याय 15-16 वचने, या वचनांमध्ये तो लिहितो, म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की श्रोत्यानो, पौलाने कशासाठी प्रार्थना केली? 17, 18 आणि 19 वचन आम्हाला पुढे सांगते, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, त्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. लक्षात घ्या की पौलाची प्रार्थना ही होती की इफिसकरांना देवाच्या ओळखीसंबंधाचे ज्ञान व समज असावे, म्हणजे त्यांना देवाचे वचन समजावे, त्यांचे अंतचक्षु प्रकाशित व्हावेत आणि ख्रिस्तामध्ये जे त्यांचे पाचारण आहे त्याची आशा त्यांना समजावी, अशी पौलाची प्रार्थना होती. ही प्रेषित पौलाची त्याच्या एका मंडळीसाठी प्रार्थना होती. जर माझ्यासाठी कोणी प्रार्थना करीत असेल तर त्याने माझ्या आत्मिक ज्ञानासाठी माझे अंतचक्षु प्रकाशित व्हावे यासाठी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. श्रोत्यानो, आमच्यासाठी जर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे देवाची इच्छा. आम्हाला आमच्या जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयांच्या बाबतीत त्याची इच्छा समजून घेणे गरजेचे आहे आणि आमच्या वर्तनाची बैठक देवाची इच्छा असायला हवी. त्याची आमच्याकरिता असलेली परिपूर्ण इच्छा माहिती करून घ्यायची असेल तर आम्हाला देवाचे वचन माहीत असायला हवे आणि ते त्याच्या अर्थासह माहीत असायला हवे. ते आम्हाला अर्थासह तेव्हा समजेल जेव्हा पवित्र आत्मा आमचा शिक्षक होईल. नेमकी हीच गोष्ट पौलाने त्याच्या दुसऱ्या एका पत्रामध्ये नमूद केली आहे. करिंथकरास पहिले पत्र 2:12-14 या वचनांमध्ये पौल म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 2:12-14 वचने, पौल म्हणतो, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्याद्वारे होते. अनेक लोकांना पवित्र शास्त्र अगम्य वाटते याचे कारण हेच आहे श्रोत्यानो, की ते देवाच्या आत्म्याला आपला शिक्षक बनवित नाहीत. देवाचे वचन इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे कारण देह स्वभावाचा माणूस ते स्वीकारू शकत नाही. त्याच्याकरिता त्या गोष्टी मूर्खपणाच्या असतात. देवाच्या ज्या गोष्टी आम्हाला मुफ्त मिळाल्या आहेत त्या आम्हाला समजाव्यात याकरिता देवाचा आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे. केवळ तोच देवाचे वचन आमच्यासाठी वास्तव आणि सत्य बनवू शकतो. श्रोत्यानो, आज आम्हाला जेव्हा परमेश्वराच्या पवित्र वचनांचे अध्ययन करायचे आहे तेव्हा पवित्र आत्म्याला आमचा शिक्षक होऊ द्यायचे आहे. पुष्कळदा लोक पवित्र शास्त्र तर वाचतात, ते त्यांना समजत नाही, कंटाळवाणे होते आणि मग ते बंद करून ठेवतात. परंतु त्यामध्ये परमेश्वराने ज्या महान गोष्टी आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या आम्ही प्राप्त करून घेऊ शकत नाही. मनुष्यतानो, जेव्हा आम्ही पवित्र शास्त्राचे अध्ययन करणार आहोत तेव्हा प्रार्थनेत असा, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन प्राप्त करा, पवित्र आत्म्याला तुमचा शिक्षक होऊ द्या आणि प्रार्थनापूर्वक संपूर्ण पवित्र शास्त्र बायबलचे अध्ययन करा आणि बघा की परमेश्वर व्यक्तिगतपणे आपणाला काय शिकवतो, आपणाला काय सांगतो, त्याची तुमच्या जीवनाच्या बाबतीत काय इच्छा आहे, काय उद्देश आहे, काय योजना आहेत हे आपण जाणून घेऊ शकता. तर श्रोत्यांनो, जे आपण उपासना कार्यक्रम ऐकत आहात त्या सर्वांना माझी विनंती आहे की जेव्हा आपण उपासना कार्यक्रमामध्ये भाग घेता तेव्हा प्रार्थनापूर्वक भाग घ्या. जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे तर ते उघडे ठेवा आणि बघा की कशा प्रकारे परमेश्वर आपल्या अद्भुत गोष्टी, विलक्षण गोष्टी आम्हाला सांगत आहे. जर आपण प्रार्थना न करता पवित्र शास्त्राचे अध्ययन कराल तर ते निश्चितच आपल्याला समजणार नाही आणि ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्यरत होणार नाही. म्हणून माझी आपणातील प्रत्येकाला विनंती आहे की प्रार्थनापूर्वक पवित्र शास्त्राचे अध्ययन करा आणि पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याकरिता संपूर्ण स्वतंत्रता द्या आणि बघा की परमेश्वर हे वचन आपणाकरिता कशाप्रकारे लाभदायक बनवतो, कशाप्रकारे हे वचन तो आपणाला समजावून सांगतो. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.